जर्नलिस्ट इज ऍज गुड ऍज हिज लास्ट स्टोरी. म्हणजे कुठलाही पत्रकार हे हा चांगला त्याच्यामुळे त्याची शेवटची बातमी काय याच्यावरूनच ठरतो. म्हणजे मी आता किती म्हणत असलो की सिरियल किलरला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, विनाश काले खूप चांगलं चालतंय, किंवा सेक्सर गोलबिंद मला भरभरून प्रतिसाद मिळतोय, पण माझा जर पुढची जी मी गोष्ट आज लिहितोय ती जर मनासारखी उतरली नाही तर त्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळणार आहे. ही पण लेखक म्हणून माझी तयारी असते. मला ते कायम ती इनसिक्युरिटी नाही म्हणता येणार, पण ते भान असते.
इन्स्पिरेशन कट्टाचा हा 18वा एपिसोड आहे निरंजन मेढेकर याच्यासोबत. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. इन्स्पिरेशन कट्टा हा असा एक मराठी पॉडकास्ट आहे जिथे दरवेळेस आपण वेगवेगळ्या प्रेरणादायी आणि यशस्वी लोकांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी शिकता येईल अशी आशा आहे. आजचा आपला पाहुणा आहे निरंजन मेढेकर. निरंजन यांनी आपल्या करिअरची सुरुवात पत्रकारितेपासून केली. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स आणि मग मिडडे अशा विविध वर्तमानपत्रांमध्ये काम करून पुढे तो मीडिया इंडस्ट्रीकडे वळला. आता तो एक छान कादंबरीकार बनलेला आहे. त्याची सिरियल किलर नावाची ऑडिओ सिरीज ही स्टोरी टेलवर खूपच पॉप्युलर आहे. याच्या व्यतिरिक्त विनाश काले ही पण त्याची सिरीज स्टोरी टेलवर उपलब्ध आहे. याच व्यतिरिक्त सेक्स फॉर बॉल बिंदास हा त्याचा पॉडकास्ट पण खूप फेमस झालेला आहे. अनेक शॉर्ट स्टोरीज पण त्यांनी लिहिलेल्या आहे. कॉलेजमध्ये येईपर्यंत आपल्याला लिखाणाची आवड आहे हे निरंजनला माहिती पण नव्हतं, आणि म्हणूनच इन्स्पिरेशन कट्ट्यावरती केलेल्या या गप्पा खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण वयाचं आणि प्रोफेशनचं कुठलंही बंधन नसताना कोणीही कधीही लिखाण चालू करू शकतं. आणि OTT, ऑडिओ बुक्स आणि किंडलसारखे प्लॅटफॉर्म्स आज अवेलेबल असल्यामुळे मराठीपासून इतर सगळ्या भाषांमध्ये लिखाण हे फुल टाईम प्रोफेशन होऊ शकतं असं निरंजनचं म्हणणं आहे. चला तर गप्पा मारूया निरंजन मेढेकर याच्याशी.
निरंजन तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
येस, थँक्यू, थँक्यू सो मच नचिकेत.
निरंजन, तू आता लेखक आहेस पण त्याच्या आधी पत्रकार होतास, तर ते पत्रकारितेकडे वळण्याचं काय कारण होतं? म्हणजे लहानपणापासून विचार केला होता की त्या फील्ड मध्ये जाणार आहेस की काय, कसा गेलास?
अगदी खरं सांगायचं, प्रामाणिकपणे सांगायचं तर असा कोणताच विचार नव्हता. रादर मी ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी का शिकतो हेच मला माहित नव्हतं. सो भारतवर्षातल्या लक्षावधी मुलांच्या बाबतीत जे सत्य असतं ते माझ्या बाबतीत होतच. पण ग्रॅज्युएशनला असताना कॉलेजच्या मॅगझिन्स मध्ये मी काही लेख लिहिलेले, आणि तेव्हा मला असं पहिल्यांदा स्ट्राईक झालं की मला खरा आनंद जो म्हणतो आपण, निखळ आनंद हा लिखाणातून मिळतोय. सो ही अशी कुठली तरी गोष्ट आहे की ज्यात असं म्हणतो ना आपण की ती मनापासून कराविषयी वाटते किंवा समाधी लागल्यासारखं होतं, तर त्यामुळे तो एक लिखाणातला इंटरेस्ट आहे हे कळलं. आणि मग लिखाणात इंटरेस्ट असेल तर काय करता येऊ शकतं ग्रॅज्युएशन नंतर, तर मग त्याच्या न मास कम्युनिकेशनचा ऑप्शन मला जास्ती योग्य वाटला. त्यावेळेला मास कम्युनिकेशन जर्नलिझम केलं मी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजमधनं, MMCC मधनं. MA 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स होता. सो तो करून मग मी पत्रकारितेत आलो.
बरं, आणि मग हे तू जसं म्हटलं की लिखाणाची आवड आहे हे कळलं किंवा त्याच्यात गुंतून राहू शकतो, खूप वेळ करू शकतो, हे कशामुळे कळलं? म्हणजे काही पर्टिक्युलर इन्सिडेंट झाला किंवा कुठे कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतली होती, काय केलं, म्हणजे लक्षात कसं?
एसे कॉम्पिटिशन होती आमच्या कॉलेजमध्ये मला आठवते, आणि त्याच्यात कॉमन मॅन असा एक विषय मी निवडलेला, आणि त्याच्यावर एक मोठा लेख लिहायचा होता. साधारण एक 2-3 हजार शब्दांचा लेख लिहायचा होता. तर पहिल्यांदाच मी असं एवढं मोठं काहीतरी लिहिलेलं, आणि तो क्लिक झालेला, म्हणजे मला बक्षीसही मिळालेलं. आणि त्याशिवाय कॉलेज मॅगझिन्स मध्ये पण अजून एक दोनदा आलेले लेख मी आधी म्हटलं तसं. सो त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपण म्हणतो ना, आपण लिहू शकतो बाबा की शब्दांशी खेळायला आवडतं किंवा त्यात रमतोय मी, आणि साईड बाय साईड वाचनाची पण आवड डेव्हलप व्हायला लागलेली. सो वाचनाचा आणि लिखाणाचा खूप जवळचा संबंध आहे ही प्रकर्षाने जाणवलं, आणि या दोन गोष्टी अशा की ज्यात मी रमतोय असं मला वाटलं, त्याच्यामुळे कॉल घेतला असा.
बरं, पण मग तू पत्रकारिते प्रिंट मीडियामध्येच होतास बराच वेळ, तर तो प्रवास कसा होता आणि एन्जॉय केलंस का?
अगदीच अगदीच, म्हणजे मी 2008 साली पासआउट झालो, आणि सुदैवानी ते वर्ष खरं रिसेशनचं होतं, जॉब खूपच बोंबाबोंब होती, पण मला सुदैवानी कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू सकाळमध्ये पहिला जॉब मिळाला. आणि तेव्हा असं वाटत होतं की लाईफ सेट झाला, आता सकाळ सारख्या मोठ्या ब्रँड मध्ये तुम्हाला एंट्री लेवलला जॉब मिळणं ट्रेनिंग रिपोर्टर म्हणून हे स्वप्न होतं त्या वेळेला जर्नलिझमच्या स्टुडंटचं वापरण्याचं. आणि ती फेज खूप मनापासून एन्जॉय केली पूर्ण. म्हणजे बातमीदारीत मी साधारण 6.5 वर्ष होतो. मी सुरुवात सकाळ बंद केली आणि सकाळमध्ये 1-2.5 वर्ष काम केल्यावर महाराष्ट्र टाइम्स लॉन्च झाला पुण्यात. सो मग मी महाराष्ट्र टाइम्सच्याही लॉन्चिंगच्या टीम मध्ये पहिल्या दिवसापासून मी होतो. सो 2010-12 मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये होतो. आणि महाराष्ट्र टाइम्स नंतर मला असं वाटलं की म्हणजे थोडं अजून एक्सप्लोअर करायला पाहिजे आपण स्वतःला. त्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये आपण ट्राय करूया अशा ह्याच्यातनं मिड डे ची ऑपॉर्च्युनिटी आली. सो मग मी मिड डे जॉईन झालो. सो ती 2-3 वर्ष इंग्लिश जर्नलिझम मधला पण खूप वेगळा आणि आपण म्हणू की समृद्ध असा अनुभव मला मिळाला. आणि जी एक मराठी मिडियमची बॅकग्राऊंड असल्यामुळे जो इंग्लिशचा आपल्या मनात विनाकारणच न्यूनगंड असतो, हे आपल्याला लिहिता येईल का, आपल्याला बोलता येईल का, आपल्याला, तर तो सगळा तिथे गळून पडला मिट्टेच्या त्या 2-2.5 वर्षांमध्ये. आणि तिथे जो एक्सपिरियन्स मिळाला तो खूप अमेझिंग होता. अशी साधारण 6.5 वर्ष मी बातमीदारी केली. आणि मी निश्चितपणे असं म्हणू शकतो की बातमीदारी काय होतं की तुम्ही जग बघायला शिकता एका वेगळ्या दृष्टिकोनातून. रोज तुम्ही वेगळ्या नवीन माणसांना भेटता, नवीन विषय, आणि त्या सगळ्यातनं तुम्ही खरंच माणूस म्हणून खूप मॅच्युअर्ड होता, समृद्ध होता. आज जो काही मी स्वतःला लेखक म्हणून घेतो, तर याचा सगळ्याचा पाया भरणे आपण म्हणू की ती त्या बातमीदारीच्या 6.5 वर्षांमध्ये आहे. आणि अर्थातच बातमीदारी नंतरची पुढची 5 वर्ष मी एका वेगळ्या माध्यमात काम करते, त्याबद्दल मी सांगतोच तुला.
बरं, पण तू आता जसं म्हटलास की मराठीतनं इंग्रजीत आलास तू, कस काय स्ट्रगल होता किंवा स्ट्रगल नव्हताच का? आणि तू आता मध्यंतरी एक तुझा लेख पण आला होता मराठी माध्यमातनं शिकण्यासाठी तुझ्या मुलासाठी पण किंवा असं पण, तर मराठीतनं शिक्षण घेतल्यावरती आता तू जसं म्हटलं की इंग्लिश म्हणजे आपल्याला नुसताच न्यूनगंड असतो पण तसं काही ऍक्च्युअल मध्ये नसतं. काय प्रोसेस?
बरोबर. नाही, स्ट्रगल म्हणून नसतोच का, तर असं नाहीये. असं मी म्हणणार नाही की नाही मराठी भाषा आहे तशी इंग्लिश आहे आणि दोन्ही तितक्यात चांगल्या आहेत असं हे अगदीच म्हणजे गुळमुळीत बोलणं होईल तसं नाहीये. जेव्हा तुमची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश नसते तेव्हा निश्चित त्याच्यावर तुम्हाला मेहनत घ्यायला लागते वोकॅबलरी पासून ग्रामर पर्यंत. पण मला असं वाटतं की ते नकळत घडत असतं आपल्या मध्ये जर थोडस आपण सजग असू. म्हणजे ठरवून जर आपण रोजचा इंग्लिश पेपर वाचत असू, इंग्लिश न्यूज चॅनल्स, इंग्लिश फिल्म, वेब सिरीज या गोष्टी किंवा इंग्लिश पुस्तकं हे जर आपण मनापासून करत असू, म्हणजे नुसतं मला काहीतरी करायचंय आणि इंग्लिश सुधारायचंय म्हणून नाही. ते मला अजून आठवतं की मी कॉलेजमध्ये होतो तर तेव्हा पार्ट टाइम जॉब म्हणून मी मुद्दामून एका बेकरीत करत होतो, बेकर्स बास्केट म्हणून मध्ये म्हणून. तिथे जॉब करायचं माझं एकमेव रिझन असं होतं की तिथे कंपल्सरी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायला लागायचं कस्टमर सोबत. सो स्पोकन इंग्लिशचा क्लास लावण्यापेक्षा मला असं वाटलं की तो जॉब करून मला 2 पैसेही मिळतील आणि माझं इंग्लिश.
ओके,
तर तसं होतो म्हणजे मराठी पेपर मध्ये मधनं इंग्लिश मध्ये जाणाऱ्या पत्रकारांचं प्रमाण खूप कमी नाहीये. म्हणजे जाणारे आहेत लोक असे. सो आय वॉज नॉट द फर्स्ट वन. पण हेही तितकंच खरंय की तो न्यूनगंड असतो लोकांच्या मनात की अरे सगळं आता सेट आहे. इतके मोठ्या ब्रँड मध्ये असतं ना महाराष्ट्र टाइम्स सारख्या, उठून परत नवीन ठिकाणी जाऊन स्वतःला सिद्ध करण्याचा तो एक स्ट्रगल असतो. पण मला असं वाटतं की ते कम्फर्ट झोन जर त्या त्या वेळेला आपण सोडले ना तर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज या वाढतात. आणि ती रिस्क त्या त्या वयात प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि 20, 25, 30, even 35 हे अशी काय म्हणू आपण टप्पेत आयुष्यावरचे की तिथे तुम्ही ना फक्त बॉस मला आता सेटल व्हायचंय, मला माझा फ्लॅट करायचाय, एक 4-चाकी गाडी आणि लाईफ सेटल, याच्या पलीकडे जाऊन मला काय नक्की आवडतंय, मला आनंद कशातनं मिळतोय, या गोष्टींचा थोडासा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे तो स्ट्रगल होता. पण मी म्हटलं तसं की तितका मला तो जाणवला नाही कारण मी खूप डेडिकेटेड होतो की मला हे काहीतरी नवीन करून बघायचंय. आणि त्यामुळे ते फ्रुटफुल झाली जर्नी ती सगळी आपण असं म्हणूया.
ओके, पण मग तिथे असं कधी वाटलं नाही का की मराठी माध्यमातून शिकलेला माणूस आलेला इकडे मिड्डे सारख्या याच्यामध्ये आणि तिथे कॉन्व्हेंट मधून शिकलेल्या लोकांमध्ये आपण काम करतोय, तर त्यांच्या इंग्लिश आणि माझ्या इंग्लिश मध्ये फरक असेल, किंवा असे काही अनुभव किंवा असे काही आले का?
निश्चित. म्हणजे आमचा डेस्क तेव्हा मुंबईला होता आणि आमची टीम पुण्यात असायची. तर डेस्क वरची लोक होती की जे कॉपी एडिट करायचे आपली, तर ती सगळी एक तर मुंबई बॅकग्राऊंड आणि कॉन्व्हेंट आणि असं सगळं होते. पण मला असं वाटतं की ते पण एक नवीन शिकण्याचं म्हणतो ना आपण, एक्सचेंज असतो. म्हणजे त्यांच्याकडनं मी दिलेलं हेडिंग एखादं एखाद्या बातमीचं आणि त्यांनी दिलेलं हेडिंग, त्यांनी काय बदलले नाही किंवा त्यांनी माझ्या बातमीत काय बदल केले हे बघून बघून आपण शिकतो. म्हणजे कुठली भाषा तुम्हाला शिकायची असेल ना तर त्याच्यात तुम्ही काम करणं महत्वाचं आहे. त्याच्यावर काम करण्यापेक्षा त्याच्यात काम करणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे तो छान झाला, म्हणजे प्रवास चांगला झाला. आणि मिड डे मध्ये मी 2.5 वर्ष राहिल्यामुळे एक असा फायदा झाला की मला हा कॉन्फिडन्स आला की मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये काम करू शकतो. सो मी माझ्यासाठीच एक नवीन अपॉर्च्युनिटी ओपन केल्यासारखी, एक नवीन संधी मिळाल्यासारखी. आणि त्याच्यामुळे मी मीडिया नेक्स्ट हा माझा जो नेक्स्ट जॉब मी गेले 5 वर्ष आहे आपण म्हणूया होतो, तर तिथे मला खूप फायदा झाला कारण मी एकाच वेळेला मराठी आणि इंग्लिश दोन्ही प्रोजेक्ट करायला लागलो.
बरं, पण म्हणजे तू आता जसं म्हटलंस तसं की तू लिहिलेली बातमी किंवा तू दिलेलं हेडिंग त्यांनी समजा बदलला तर तो इगोवर न घेता की मी लिहिलंय तर हे कसं काय बदलतात आहे हे न घेता त्यातनं काय शिकायला मिळतंय हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तुझ्यात आपसूक म्हणजे होता जन्मजात की तू तो डेव्हलप केलास.
मी असं नाही म्हणतो की प्रत्येक वेळेला तुमचं हेडिंग बदललं जातं किंवा बातमी बदलली जाते. मला अजून आठवते की आमचे मुंबईचे एडिटर होते, तर एका वीकेंडला म्हणजे जेव्हा सगळ्यांना सुट्टी असायची आम्हाला तेव्हा त्यांचा फोन आला मला, एक अर्जंट बातमी त्यांनी सांगितली करायला. सो एक तर एडिटर स्वतः फोन करतो, ग्रुप एडिटर, एक त्याचं टेन्शन असं नाही म्हटलं, पण ती बातमी फाईल करून मी त्यांना पाठवली आणि ती संडे मिड्डे मध्ये आली. म्हणजे मुंबई एडिशन मध्ये बातमी येणं हे पण तेव्हा असं एक प्रेस्टिजियस होतं खूप. त्या बातमीचा एकही शब्द हेडिंग सकट बदललेला नव्हता. सो तो एक खूप सुखद धक्का होता की म्हणजे तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला जाणवत असतं की मला एफर्ट घ्यायचे एफर्ट घ्यायचे आणि एका लेवलला तुम्ही येता की तुम्हाला समजून जातं की तुम्हाला ती भाषा जमायला लागली आहे, म्हणजे तुम्ही व्यक्त होऊ शकताय त्या भाषेत. हे रिअलायझेशन मला वाटतं की खूप महत्वाचं असतं कुठली, मग ती मराठी असो नाही तर इंग्लिश असो. दुर्दैवाने मी आता या दोन भाषांमध्येच कम्फर्टेबल आहे, तिथं म्हणजे हिंदीतही नाहीये खरं. अजून संधी मिळेल तर शिकायला नक्कीच आवडेल.
मग त्याच्यानंतर तू काय मीडिया नेक्स्ट म्हणजे मग हा काय प्लॅटफॉर्म होता?
हा मीडिया नेक्स्ट मध्ये मी अगदी योगायोगाने आलो असं पण म्हणू, कारण काही कारणांमुळे आपण म्हणू की मी रिपोर्टिंग मधनं बाहेर पडलो. म्हणजे मिड डे तेव्हा पुणे एडिशन क्लोज करत होते. 2014 मध्ये असा टप्पा आलेला की अनेक इंग्लिश पेपर्सने, डीएनए असेल मिड डे असेल, त्यांनी आपल्या डीएनएचा पूर्ण त्यांचं हेच ऑपरेशन बऱ्याच एडिशन थांबवले. तशा मिड डेने पुणे एडिशन बंद करायचा निर्णय घेतला आणि तोपर्यंत मलाही एक थोडासा असं पठारावस्था आल्यासारखी झालेली. 6.5 वर्ष मी बातमीदारीत घालवलेली, त्याच्यानंतरही एक दोन अपॉर्च्युनिटीज होत्या रिपोर्टिंग मध्ये, पण मलाही असा कुठेतरी पोचतोचपणा येतोय असं वाटायला लागलं. आणि मीनवाईल मीडिया नेक्स्ट म्हणून कंपनी आहे सदाशिव पेठेत पुण्यात, आणि तिथे जे डिरेक्टर्स आहेत सगळे ते आधी सकाळमध्ये होते सगळे असे आहेत ती टीम. सो ते पण सगळे जर्नलिस्ट आहेत. सो त्यांनी हे व्हेंचर 2009 मध्ये सुरू केलेलं. सो मी त्यांना तिथं जाऊन अप्रोच झालो आणि मला अगदी मिड डे मधनं बाहेर पडून पुढच्या 8 दिवसात मला मीडिया नेक्स्ट मध्ये जॉईन झालो असं झालं. थोडं ते मीडिया नेक्स्ट मध्ये मेनका प्रकाशन म्हणून जे मराठी पब्लिकेशन हाऊस आहे ते पण आमचंच आहे. सो अशा या दोन व्हेंचर्समुळे असा फायदा झाला की मीडिया नेक्स्टच्या अंडर काही 2-3 नवीन इंग्लिश मॅगझिन्स आम्ही सुरू केली. की एक IPR म्हणून होतं, इंडस्ट्रियल प्रॉडक्ट रिव्ह्यू, किंवा मॉडर्न वुडवर्क नावाचं एक वुडवर्किंग रिलेटेड मॅगझिन होतं. दोन इंग्लिश मॅगझिन्स आणि माहेर मेनका जत्रा ही मराठी मॅगझिन, आणि याशिवाय काही बाहेरचे क्लायंट्स होते. सो व्हरायटी ऑफ कंटेंटशी डील करायला मला मिळालं. म्हणजे रिपोर्टिंग मधनं मीडिया नेक्स्ट मध्ये जाण्याचा मला सगळ्यात मोठा झालेला फायदा असा की जे मेंटल ब्लॉक्स असतात आपल्याला की बाबा मी फक्त बातमी लिहू शकतो किंवा मी फक्त लेख लिहू शकतो, या पलीकडे मी काहीच करू शकत नाही, तर ते मेंटल ब्लॉक्स कुठेतरी गळून पडाले आपण असं म्हणूया. आणि मी जास्तीत जास्त एक्सप्लोअर करता आलं मला त्यामुळे.
ओके, पण मग त्याच्यानंतर पॉडकास्टिंगचा विचार कसा आला मनात?
ती परत एक वेगळी काय म्हणून गंमत आहे म्हणून, पण म्हणजे मला तेच वाटतं की कॅल्क्युलेटेड डिसिजन्स खूप कमी घेतलेत मी आयुष्यात आणि इन्स्टिंक्टवर जास्ती जगत आलोय मी. आणि ती ऑपॉर्च्युनिटी पण अशीच आली, म्हणजे स्टोरी टेल मी आय गेस 2016 त्यांचं इंडियामध्ये ऑपरेशन सुरू केली आणि साधारण त्याच दरम्यान माझी वाईफ मोहिनी आहे, तर मोहिनीला अशी ऑफर आली त्यांच्याकडनं की आम्ही मराठीत नवीन ऑडिओ बुक्स आणि ऑडिओ सिरीज आणणार आहोत आणि ती तेव्हा आकाशवाणीत 5 वर्षाचा तिला एक्सपिरियन्स होता, सो ऑडिओचा एक्सपिरियन्स होता. सो तुम्ही एडिटर म्हणून काम कराल का प्रोजेक्ट वर, म्हणजे त्यांचं एडिटिंग करणं हे सगळं? सो तिला ती संधी चांगली वाटली. तेव्हा स्टोरीटेल हे नाव तर तसं माहित नव्हतं, पण असं वाटलं की अरे युरोपची कंपनी आहे आणि काहीतरी नवीन ते एक्सपेरिमेंट करतायत. सो त्यामुळे ती खूप एन्थू होती आणि ती जॉईन झाली तिथे. आणि ती ते एक साधारण वर्षभर नाही, पहिल्या ज्या सिरीज आहेत सगळ्या स्टोरीटेलच्या, पेटलेलं मूर्ती, सो मिप्सिता, या सगळ्याचं एडिटिंग मी केलेलं आहे. साधारण ती अजूनही आहेत ते स्टोरीटेल सोबत. तसं ती वर्षभर काम करत होती. मी मीडिया नेक्स्ट मध्ये होतो आणि मी तिचं काम बघत होतो आणि आमचं शेअरिंग व्हायचं की ते नवीन लेखक पण बघतायत आणि असं खूप चांगलं वाटतंय. एक ऑडिओ साठी लिहिणं हा प्रकार तसा तेव्हा नवीन होता आणि वेगळा होता. सो त्याच्यात अशी एक त्यांच्याकडनं काय म्हणू आपण प्रपोजल आलं की आम्हाला नवीन पॉडकास्ट प्रोड्युस करायचे. तर
बरं,
मोहिनीला आणि मी पण मीडियामध्ये असल्यामुळे मला, म्हणजे आम्ही दोघं ॲज अ टीम म्हणून आमच्याकडे असते. आणि मग आम्ही एक प्रपोजल सबमिट केलं त्यांच्याकडनं आल्यावर की आमच्या मनात असे 5-6 विषय आहेत, सो यातले आपण करू शकतो. सो त्याच्यात पॉडकास्टमध्ये एक पॅरेंटिंगचा होता आणि एक हेल्दी सेक्स लाईफ, हे दोन विषय त्यांनी इनिशियली सिलेक्ट केले. सो त्याच्यातनं मग सेक्सवर बोल बिंदास हा पॉडकास्ट मी केला असं आपण म्हणूया.
ओके, पण मग तू म्हणजे विषय तुला जेव्हा निवडायला दिले 5-6 तू म्हणाला जसं विषय निवडले, हा म्हणजे सेक्स एज्युकेशन हा विषय निवडायचं कारण काय होतं तुझं? म्हणजे
मला असं वाटतं की त्याच्यामागे कारण होतं निश्चित, कारण मला एक जाणवलेलं की आपल्याला असं वाटत असतं की आपण रिलेशनशिप मध्ये आहोत किंवा आपलं लग्न झालंय, आपल्याला मूल झालंय, म्हणजे आपल्याला सेक्स मधलं माहितीये बाबा बऱ्यापैकी. पण असं नाहीये हे मला पहिल्यांदा तेव्हा स्ट्राईक झालं जेव्हा मी समाजस्वास्थ्य नावाचं नाटक बघितलं. अतुल पेटेंनी ते हे केलेलं आहे आणि ते कर्वेंच्या जीवनाच्या जीवन कार्यावर आधारित आहे. म्हणजे कर्वेंनी 100-125 वर्षांपूर्वी समाजस्वास्थ्य नावानेच ते मासिक चालवायचे आणि त्यावेळेला ते सेक्स एज्युकेशनचं काम करायचे की निरामय लैंगिकता, किंवा तेव्हा तर बायकांसाठी म्हणजे फॅमिली प्लॅनिंग हा पण काहीच विषय नव्हता. तर त्या संदर्भात त्यांनी खूप महत्वाचं मोलाचं असं काम केलं. आणि मला असं वाटतं की म्हणजे तो फक्त इन्फॉर्मेटिव्ह विषय नसतो, तो सामाजिक अँगल असलेला पण विषय आहे. म्हणजे आज अगदी आपण अगदी अलीकडच्या हथरस केस पासून हे सगळं जे काही स्त्रियांवरचे अत्याचार आणि हे सगळं वाढत आहे, तर हा सगळा विषय जो आहे तो मला असं वाटलं की मुळात आपण आपली मानसिकता समजून घ्यायला पाहिजे, माणूस म्हणून आपली काय आहे सेक्सकडे बघण्याची. आणि तो जो गुरुसटलेला विचार आहे, अप्रोच आहे ट्रॅडिशनल ऑर्थोडॉक्स, तो बदलता येईल का याच्यासाठी पण म्हणून पण मी सेक्सवर बोल बिंदासकडे बघत होतो. सो मला त्याचा आनंद आहे की म्हणजे सेक्सवर बोल बिंदास आता आपण ऑक्टोबर मध्येच बोलतोय आणि बरोबर 2 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2018 पहिले 2 एपिसोड रिलीज झाले. आणि ते रिलीज होताना मला टेन्शन होतं नाही म्हटलं तरी की सेक्स सारख्या विषयावर अजूनही आपल्या सोसायटीमध्ये समाजात बोलणं हे नाहीये. म्हणजे लगेच तुमच्यावर शिक्के बसतात की अरे हा हा तो का तो निरंजन का तो सेक्सवर करतो होता, तर असा एक तो स्टिरियोटाईप होणं अगदीच रिस्क होती ती. पण मला ती वर्थ टेकिंग वाटली, कारण मला माहित होतं की माझा उद्देश चांगला आहे, तो प्रामाणिक आहे. आणि मी मोहिनीशी जेव्हा डिस्कस केलं की हा विषय आपण करूया प्रोड्यूस, तिचंही म्हणणं ती झालं की एक खबरदारी तू नक्की घे की त्याच्यात कुठेही अश्लीलतेला वाव नसेल सेक्सवर बोल बिंदासमध्ये, आणि तो जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह असेल. मी तो ऐकून दुःख रिलेट व्हायला पाहिजे की अरे मलाही असाच प्रॉब्लेम आहे किंवा मला हे ऐकून घ्यायला आवडेल. सो तू सेक्सवर बोल बिंदास मला आनंद होतोय सांगायला की 2 सीझन्स आहेत स्टोरीटेलवर आणि पहिल्या सीझनमध्ये 6 एपिसोड आहेत आणि दुसऱ्या सीझनमध्ये पण 6 एपिसोड आहेत. आणि सुरुवात आम्ही त्याची मास्टरबेशन पासून केली, म्हणलं अगदी बेसिक पासून सुरू करू आपण. सो मेल फिमेल मास्टरबेशन पासून ते फॅमिली प्लॅनिंग पर्यंत आणि वेगवेगळे आपण आजार म्हणतो सेक्स रिलेटेड डिसीजेस जे आहेत, म्हणजे इरेक्टाइल डिसफंक्शन असेल किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा अगदी बायकांशी रिलेटेड पण सेक्स एलिमेंट्स आपण म्हणू की त्या आजारांमध्ये कधीच काही माहिती नसते, बोललं जात
नाही.
एसटीडीज बद्दल खूप अज्ञान आहे सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस. हे सगळे विषय आम्ही त्यात हाताळलेले आहेत. सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर प्रसन्न गद्रे ज्यांना मी त्यासाठी अप्रोच झालेलो आणि त्यांच्यासोबत मी अशा आपण जसे आता गप्पा मारतोय पॉडकास्ट नाही तशा इन्फॉर्म काही त्याचा अभ्यास करून आणि प्रश्न काढून असे ते आम्ही तो ते पॉडकास्ट आहेत. या निमित्ताने मला खरंच सगळ्या लिस्नर्सला इन्स्पिरेशन कट्टे नक्की सांगायला आवडेल की तुम्ही सेक्सवर बोल बिंदास नक्की ऐका, त्यातनं तुमचे बरेचसे गैरसमज दूर होऊ शकतील.
आणि मी ते पॉडकास्ट ऐकलेले आहेत आणि बऱ्याच अशा गोष्टी मला असं वाटलं की अरे ह्या आपल्याला अजूनही माहिती नव्हत्या. तर असे तुला काही अनुभव आले का की अरे म्हणजे ह्याच्यात हे ऐकल्यामुळे खूप फायदा झाला किंवा माहिती जी मिळाली ती कुठे मिळाली नसती अदरवाईज?
त्याच्या आधीचे जे सोर्सेस होते ना इन्फॉर्मेशनचे गॅदर करण्याबाबत, तर हे सगळं एकतर इंटरनेट किंवा मित्रांशी बोलून एवढंच असतं. त्यातनं काही त्यातनं काही सगळी चुकीची माहिती मिळते असं नाहीये, पण जेव्हा तुम्ही सेक्सॉलॉजीशी वन टू वन इंटरॅक्ट करता तेव्हा त्याला एक सायंटिफिक अप्रोच येतो. म्हणजे तर तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला, म्हणजे आपला अप्रोच बदलतो सेक्सकडे बघायचा असं मला वाटलं. सो असा पर्टिक्युलर इन्सिडेंट नाही आठवते, पण आम्हाला हे खूप जाणवलं की बायकांच्या सेक्शुअलिटी बद्दल किंवा सेक्स लाईफ बद्दल आपल्याला माहिती नसते काही किंवा त्यांचे प्रॉब्लेम काय असू शकतात. तर हे नव्याने खूप कळलं, म्हणजे अपोजिट सेक्स बद्दल एक ठराविक आपल्याला माहिती असते त्यांच्या सेक्शुअलिटी बद्दल किंवा मेंटॅलिटी बद्दल पण सेक्सकडे बघण्याच्या. तर ते एक नवीन विचार कळला असं म्हणू शकतो आपण.
बरं, आता आता पुढे याच्याबद्दल काय प्लॅनिंग आहे? सेक्स बोल बिंदास सीझन टू नंतर आता सीझन थ्रीचा किंवा दुसऱ्या अजून काही घेऊन डॉक्टर गदऱ्यांबरोबर काही विचार आहे?
निश्चित विचार नक्की आहे, फक्त आता सध्या मी थोड्या बाकी प्रोजेक्ट मध्ये बिझी असल्यामुळे त्याच्यासाठी जो एक डेडिकेटेड वेळ देऊन तो रिसर्च आणि त्याची तयारी आमच्या रिहर्सल्स त्याला आत्ता इमिजिएट मला शक्य नसल्यामुळे, पण विचार नक्की आहे कारण रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय. स्टोरी टेलचे जी बेस्ट लिसन जे काही टायटल्स आहेत आपण म्हणू की ज्याला चांगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो त्यात सेक्सर बोल बिंदस आहे. सो ते सांगायला मला नक्की आवडत. येस,
मग सेक्सवर बोल बिंदास च्या नंतर डायरेक्ट क्राईम फिक्शन रायटिंग कडे कसा गावायला?
तो पण परत किस्साच आहे आपण असं म्हणू. म्हणजे क्राईम सिरीज लिहायचं असं माझं खरंच काही डोक्यात नव्हतं की पण तो एक्सपेरिमेंट करून बघितला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मी सेक्सवर बोल बिंदास करत असताना स्टोरी टेलचा जो सुकीर्त आहे सुकीर्त गुमास्ते पब्लिशर, तो मला म्हणला की अरे आपल्याकडे क्राईम पण खूप कमी आहे, सो तू पॉडकास्ट तर करतोयस. सेक्सवर बोल बिंदास आम्ही जेव्हा करत होतो आणि मोहिनी पालकांची शाळा करत होती, तो तुम्ही पॅरेंटिंग आणि सेक्सवर जर करता तर क्राईमवर काही पॉडकास्ट करता येईल आपल्याला. आणि माझी जर्नलिझमची बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणजे समजा काही क्राईम रिपोर्टर्सशी इंटरॅक्ट करून किंवा पोलीस ऑफिशियलशी इंटरॅक्ट करून काही केसेस काही हे डिस्कस करता येईल का असा आमचा विषय चालू होता. तसा मी प्रयत्नही सुरू केलेले काही लोकांशी बोललेलो पण समोर ते वर्कआउट होत नव्हतं जसं आम्हाला अपेक्षित होत. सो मग त्याच्यात मी सुकीर्तला अशा काही कॉन्सेप्ट डिस्कस करायचो की अरे या केसेस खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्यावर चांगलं होऊ शकतं, त्याच्यावर चांगलं होऊ शकतं. तर तो म्हणला की मग तू का नाही लिहून बघत? मग सो मला तो एक धक्काच होता की अरे मी फिक्शन कधीच लिहिलं नाहीये. मी लिखाण आहे काय मला नॉन फिक्शन हेच माहिती होतं. हे पॉडकास्ट हे पण नॉन फिक्शनच आहे की विषय तुम्हाला एखादा सांगितलेला असतो आणि तुम्ही तज्ज्ञांशी तो डिस्कस करता. सो त्याच्यातनं मग सिरियल किलरची कॉन्सेप्ट मी त्याला शेअर केली आणि मग त्याचा पायलट एपिसोड लिहिला. मी पहिला एपिसोड लिहिला पण तोपर्यंतही मी थोडा शंका होती माझ्या मनात की मला नक्की तो लिहिता येईल का, कारण फिक्शन रायटिंग हे कमाल अवघड काम आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातले चॅलेंजेस किंवा हे कळत नाही, पण हे अवघड आहे खूप. आणि पहिला एपिसोड लिहिल्यावर पण मला वाटलं की नाही जमते मला आणि मी ते सुकीर्तला मोहिनीला शेअर केलं आणि त्या दोघांनी ते खूप आवडलं. सो त्यातून सिरियल किलर जमून गेला आपण असं म्हणूया.
ओके, नाही खूपच जबरदस्त ऑडिओ सिरीज आहे आणि प्रत्येकाने ऐकावी अशीच आहे. म्हणजे तू त्या सिरीज मध्ये ऑडिओ कादंबरीच म्हणू आणि ऑडिओ सिरीज मुळे खूप म्हणजे हाय बेंचमार्क ठेवलेला आहेस. आणि ऑफकोर्स मग सिरियल किलर ती झाली त्यात आणि ऑफकोर्स ती एका रिअल स्टोरीवर इन्स्पायर्ड आहे ना?
इन्स्पायर्ड बाय ट्रू इन्सिडेंट आहे ती 90s दशकातली, म्हणून पण तो 90s काळ आहे. येस,
आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर तू अजून काही शॉर्ट स्टोरीज पण लिहिल्या आणि मग विनाश काले अगेन क्राईम.
हो,
परत क्राईम.
मी आधी आता क्राईम म्हणून विनाश काले बद्दल बोलतो. हे सिरियल किलर ही 30 डिसेंबरला रिलीज झाली 2019 लास्ट इयर. आणि जितका अपेक्षेपेक्षा जास्ती चांगला प्रतिसाद मिळाला आपण असं म्हणू सिरियल किलरला. म्हणजे अजून पण मला फेसबुक मेसेंजरवर किंवा इन्स्टावर डायरेक्ट मेसेजेस येत आहेत फॉलोअर्सचे की आम्ही ऐकली सिरियल किलर, बिंज लिस्निंग केलं आणि आम्हाला त्यात कॅरेक्टर्स खूप आवडली आणि तुम्ही याच्यावर अजून काहीतरी करा, क्राईम अजून काहीतरी करा. सो हा जो कॉन्स्टंट फीडबॅक येत होता तो खरंच खूपच सुखावणारा होता. म्हणजे एकतर कादंबरी मी अशी पहिल्यांदाच लिहिली 60,000 शब्दांची आणि पहिल्या वेळेला तुमच्या कलाकृतीला जेव्हा एवढा तुफान रिस्पॉन्स मिळतो आपण, तर मराठीत एक वाक्य आहे की यशासारखं दुसरं यश नाही, अशी मला पहिल्यांदा काहीतरी अनुभूती आल्यासारखं सिरियल किलर मुळे झालं. आणि मग सुकीर्त कडूनच मला पुढची वेळ स्टोरी टेल कडनं ऑफर आली की सिरियल किलर नंतर क्राईम मध्ये तू अजून काही लिहिशील का, म्हणजे इन्स्टेड ऑफ सिरीज असं आपण काही करू शकतो का की 10 वेगवेगळ्या गोष्टी ज्या अगेन काही त्यातल्या इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स असतील, काही काल्पनिक असतील, आणि एक एक तासाच्या किंवा म्हणजे 50-50 मिनिटाच्या 10 एपिसोड अशा ह्याच्यातनं मग विनाशाने सुचली. म्हणजे मला सिरियल किलर रिलीज झाल्यावर मध्ये 4-5 महिन्याचाच गॅप गेला आणि मी लगेच विनाशकाने लिहायला लागलो. आणि मला लिहिताना माझ्या कायम ते डोक्यात असतं क्राईम लिहिताना की ते रिअलिस्टिक वाटलं पाहिजे, वास्तवदर्शी वाटलं पाहिजे, म्हणजे
बरोबर
तरच तुमचा लिस्नर त्याला रिलेट होणार आहे की एखादी गोष्ट तू जर ऐकतोस नक्की आणि जर तुला वाटलं हॅट असं होऊ शकत नाही तर तू तिथेच ड्रॉप होतोस, तू सोडून देतोस ती स्टोरी. कारण त्यामुळे क्राईम हे त्या बाबतीत चॅलेंजिंग आहे निश्चित की त्या ज्या, आणि क्राईम म्हणजे फक्त गुन्हा नसतो तर त्या गुन्ह्यामागचं तो विचार असतो त्या क्रिमिनलचा, म्हणजे तो क्रिमिनल माइंडसेट असतो आणि दुसरीकडे खूप इमोशन्स त्यात इन्व्हॉल्व्ह असतात कुठलाही गुन्हा घडतो तेव्हा. त्या सगळ्या इमोशन्सला तुम्ही रायटर म्हणून टच करू शकता का, आणि त्या जर तुम्ही करू शकलात तुमच्या कॅरेक्टर्स मध्ये घुसून म्हणू आपण, तर तुमचा लिस्नर तो करणार आहे. विनाशकालीला पण आता चांगला रिस्पॉन्स मिळतोय, ती 2 महिन्यांपूर्वी रिलीज झाली ऑगस्ट मध्ये आणि विनाशकालीलाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. सो येस
बरोबर असता निरंजन तू हे सगळं लिहितोस, कादंबरी लिहितोस, फिक्शन रायटिंग चालू आहे, स्टोरी टेलिंग किंवा फिक्शनल रायटिंगला एक वेगळंच महत्व आहे. म्हणजे अगदी युवल ओरा नोआ हरारीच्या पुस्तकात सॅपियन्स मध्ये त्यांनी एक प्राणी आणि माणसांमध्ये काय फरक होता याच्यात सांगायचं झालं तर माणूस हा इमॅजिन करू शकला किंवा इमॅजिनरी गोष्टी फिक्शनल गोष्टी तो एकमेकांशी बोलू शकला आणि म्हणूनच इव्होल्युशन झालं माणसाचं असं पण त्याचं म्हणणं आहे की अगदी मधमाशा किंवा मुंग्या माणसापेक्षा जास्त शिस्तबद्ध पद्धतीने समाजात राहतात पण तरी ते इव्हॉल्व्ह नाही होऊ शकला, माणूस होऊ शकला, कारण प्राणी फक्त म्हणजे अन्न भीती पाणी इतक्याच गोष्टींबद्दल एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतात पण माणसानी गोष्टी इमॅजिन केल्या, अगदी देव असो, धर्म असो, पैसा असो, ह्युमन राईट्स या सगळ्या गोष्टी इमॅजिन करून माणूस एकमेकाशी कनेक्ट होऊ शकला आणि समाज बनवू शकला, हा एक सगळ्यात मोठा फरक आहे. तर स्टोरी टेलिंगचं हे इतकं जास्त महत्व आहे. इवन आता पंतप्रधानांनी पण त्यांच्या याच्यात मन की बात मध्ये स्टोरी टेलिंगचं आपलं जे आपल्या याच्यात होतं कल्चर ते पण परत डेव्हलप करायला पाहिजे वगैरे अशा गोष्टी त्यांनी सांगितले. तर रायटिंग आणि स्टोरी टेलिंग ही डेव्हलप करण्यासाठी, जसं तू मगाशी म्हणलास की तुझं शिक्षणाची आणि म्हणजे अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत तू काही लिहिलं नव्हतं
किंवा त्याच्यात
नव्हता पण तू ते डेव्हलप करू शकलास आणि आता हे तर फिक्शन रायटिंग करतोय म्हणजे ते तर अजून कठीण. तर ही रायटिंगची प्रोसेस काय असते, म्हणजे कोणी पण शिकू शकतं कुठल्याही स्टेजला की जन्मजात काहीतरी हवं?
नाही, जन्मजात काहीतरी हवं यावर माझा विश्वास नाही. कुठलीही गोष्ट जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर निश्चित ती तुम्ही शिकू शकता आणि अगदी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकू शकता. रायटिंगच्या बाबतीत मी असं म्हणेन की संगीतात जसं आपल्याला रियाज आवश्यक असतो, चांगला गायक तो असतो की जो रियाज करून त्यांनी ती कमावलेली असते, म्हणजे स्किल किंवा ते इंटेलेक्ट असणं महत्वाचं आहे त्या कलेचं, पण त्याला जोड तुम्ही तपश्चर्याची देणं खूप गरजेचं असतं, त्याशिवाय ती कला आत्मसात होऊ शकत नाही तुम्हाला. तसं संगीताचा जसं रियाज म्हणतो आपण नाटकाच्या बाबतीत म्हणतो तालमी असतात, म्हणजे कितीही कसलेला अभिनेता असला नट असला तरी तो असं नाही म्हणत की हा अक्षर मला स्क्रिप्ट माहिती आहे तालमीला येत नाही मी येतो डायरेक्ट प्रयोगच करतो. तर सेम गोष्ट ही लिखाणालाही लागू होते की लिखाण तुम्हाला करायची खूप इच्छा आहे, तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सुचतात, जोपर्यंत तुम्ही ते लिहून बघत नाही. म्हणजे शाळेत असं मला कायम आठवतंय की मला अभ्यास म्हणजे पुस्तक वाचून मला वाचायला आवडायचं पण लिखाणाचा कंटाळा होता. लिखाण मी डायरेक्ट पेपर मध्ये करायचो आणि मग मार्कही तसेच मिळायचे, कारण थिअरीत आपण खूप चांगले असतो पण प्रॅक्टिकल जेव्हा येतं करायची वेळ तेव्हा थोडंसं अवघड होऊन जातं. तर लिखाणात सेम आहे की तुम्ही जर थोडी तुम्ही प्रॅक्टिस जर ठेवलीत म्हणजे माझ्या बाबतीत मला मी सुदैवानी पत्रकारितेत असल्यामुळे किंवा मीडियात असल्यामुळे तो मला फायदा झाला की रोज मला 1000 शब्द लिहायची गेली 10-12 वर्ष सवय आहे. मग ती बातमीच्या निमित्ताने असो लेखाच्या निमित्ताने असो एखादी मुलाखत असो किंवा आता गोष्टींच्या निमित्ताने असो. सो जेव्हा तुम्ही रोज इतक्या क्वांटिटीत लिहिता तर तेव्हा तुमचा हात कायम लिहिता राहतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं म्हणजे तुम्हाला सुचलेले विचार तुमच्या शब्दात लिहिणं मांडणं हे खरं तर आव्हानात्मक आहे. म्हणजे ते वाटतं इतकं सोपं नाही आहे आपल्याला. पण तेच आहे की तुमची जर ती प्रॅक्टिस असेल तर तुम्ही लिहिते राहता. म्हणजे कुठली नवीन गोष्ट लिहिली ना म्हणजे सुचली ना की ते लिहायची कशी आहे तर तुम्हाला लिखाणाचा बर्डन राहत नाही कारण तुम्ही लिहिते असता ऑलरेडी. सो ती प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि त्यातनं मला असं वाटतं की सुचणं हा जो भाग आहे हा कम्प्लिटली परत वेगळा येतो. सुचणं ही परत अवघड प्रक्रिया आहे आणि त्याला सतत तुम्हाला ऑन द टोच राहायला लागतं. म्हणजे आमच्या जर्नलिझम मध्ये अशी डेफिनेशन आहे चांगल्या बातमीची किंवा चांगल्या जर्नलिस्टची की अ जर्नलिस्ट इज ॲज गुड ॲज हिज लास्ट स्टोरी. म्हणजे कुठलाही पत्रकार हे हा चांगला त्याच्यामुळे त्याची शेवटची बातमी काय याच्यावरूनच ठरतो. म्हणजे मी आता किती म्हणत असलो की सिरियल किलरला चांगला रिस्पॉन्स मिळतोय विनाशकाली खूप चांगलं चालतंय किंवा सेक्सर गोलबिंद मला भरभरून प्रतिसाद मिळतोय पण माझा जर पुढची जी मी गोष्ट आज लिहितोय ती जर मनासारखी उतरली नाही तर त्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळणार आहे. ही पण लेखक म्हणून माझी तयारी असते. मला ते कायम ती इनसिक्युरिटी नाही म्हणता येणार पण ते भान असतं. त्याच्यामुळे असं नाही एक मे तर लिखाणाचं त्यातलं चॅलेंजिंग असं आहे की तुम्हाला सतत त्याच्यावर अपडेट राहायला लागतं आणि ते अपडेट राहण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत की तुम्ही वाचन ही हा तर बाय डिफॉल्ट आपण म्हणू की उत्तम लेखक जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही खूप वाचलं पाहिजे आणि चांगलं वाईट असं काही न ठरवता जे मिळेल ते दिसेल ते सुचेल ते सगळं वाचलं पाहिजे आणि त्यातही मराठी बरोबरच इंग्लिशही वाचलं पाहिजे तेही एक्सपोजर तुम्हाला मिळतं. आणि आजच्या जगात तर वाचणं म्हणजे किंडलवर तर तुम्ही एका क्लिकवर कुठल्याही पुस्तक अगदी मी आता एक रिसेंटली स्कॅन्डिनेव्हियन हे वाचलं नॉवेल वाचलं चेस्टनट मॅन म्हणून सो ते डॅनिश आहे. सो मला ते कल्चर माहिती झालं की ती क्राईम सिरीज असते पण ते किती वेगळा विचार करतात ते कसा प्लॉट डेव्हलप करतात तर हे सगळं त्यातनं कळतं तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे वेब सिरीज आणि हे जे ओटीटी प्लॅटफॉर्म्स गेल्या 5-7-10 वर्षात सुरू झालेले आहेत ते तर अमेझिंग आहे. म्हणजे सो वाचन आणि बघणं सगळ्या गोष्टी आणि तिसरी तितकीच महत्वाची गोष्ट की लाईफ एक्सपिरियन्सेस म्हणजे अनुभव हे कमवायला लागतो तुम्हाला. म्हणजे मी रोज समजा 100 पानं वाचतोय किंवा मी आठवड्याला 1 सिरीज संपवतोय त्याच्यामुळे मी चांगला लेखक नाही होऊ शकत. मी स्वतः जोपर्यंत फिरत नाही मी जोपर्यंत नवीन लोकांना भेटत नाही आणि जोपर्यंत मला माणसांमध्ये इंटरेस्ट वाटत नाही तोपर्यंत मी माणसांबद्दल लिहू शकत नाही. म्हणजे ही खूप साधी सोपी गोष्ट आहे खरं की अनोळखी लोकांशी भेटणं म्हणजे मला खरोखर इंटरेस्ट आहे माणसांना भेटण्यात नवीन जाणून घेण्यात त्यांच्या त्यांच्या गोष्टी ऐकण्यात आणि तिथं थोडस गुड लिस्नर व्हायला लागतं तुम्हाला. आणि ती पण एक स्किलच आहे म्हणून आपण की स्वतःबद्दल कमीत कमी बोलताना दुसरा जे सांगतोय ते मनापासून ऐकणं पेपरचा ते अवघड आहे. तर अशा जर काही गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक जर जोपासल्या तर त्यातनं होऊ शकतं म्हणजे त्यातनं स्फुरू शकतं लिहायला असं आपण म्हणू शकतो.
बरोबर पण स्फुरू शकतं पण तू जसं म्हटलंस की सुचणं ही वेगळी प्रक्रिया आहे आणि त्याच्यात पण फिक्शन मध्ये म्हणजे मला मला आता खूप आश्चर्य वाटतं की असे एवढे कॅरेक्टर्स आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी सुचतातच कशा लेखकाला. अगदी सिरियल किलर मध्येच बघितलं तर कितीतरी कॅरेक्टर्स आहेत प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगळी म्हणजे भाषा म्हणजे लहेजा वेगळा ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या अगदी निलेश सुर्वेपासून तर पी आय मोहिते आणि ह्या सगळ्या गोष्टी तर हे कॅरेक्टर सुचणं आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात लेखकाला येतात कशा त्या.
मी तुला म्हणलो तसं की जर्नलिझमच्या बॅकग्राऊंडचा खूप उपयोग झाला कारण नवीन लोक भेटणं यासाठी वेगळे एफर्ट्स तितके घ्यायला लागत नाही जेव्हा तुम्ही फील्डमध्ये असता आणि ग्राउंड रिपोर्टिंग करत असता. आणि मला दुसरं तितकंच महत्वाचं वाटतं की माझे मित्र मला सुदैवाने खूप चांगले मिळाले आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे अगदी शाळा कॉलेजपासून म्हणू आपण आणि जे आत्तापर्यंत माझ्या सोबत आहेत आणि ते सगळ्या सामाजिक आर्थिक स्तरातले आहेत हे अजून एक चांगलं त्यातलं हे आहे की त्याच्यामुळे ना त्यांच्या लाईफ एक्सपिरियन्सेस मधनं पण आपण इनडायरेक्टली ते ऍबसॉर्ब करत असतो. तर असं ते मी म्हणेन. आणि दुसरं असं आहे की फिक्शन हे पूर्ण फिक्शन नसतं, म्हणजे ते तुम्ही नॉट नेसेसरी ते आपलं प्रत्येक कॅरेक्टर, म्हणजे सिरियल किलर तो म्हणतो त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर काय मी कुठे बघितलेलं नाही, मी काय शांताबाईला कुठे भेटलेलं नाही, किंवा फॉर दॅट मॅटर तसे पी आय मोहिते असतील किंवा अजून बाकी कॅरेक्टर आहेत, पण हे जर अनुभव विश्व तुमचं समृद्ध असेल, म्हणजे तुम्ही जर भरभरून जगत असाल आयुष्य, तर त्या अनुभवांच्या जोरावर तुम्हाला ती कॅरेक्टर काय म्हणू दिसायला लागतात हळूहळू. आणि बऱ्याचदा काय होतं की मी आत्ता असा विचार करतोय आणि मी असा 10 दिवस विचार करत बसलो किंवा 1 वर्ष विचार करत बसलो तरी मला ती सिरीज तशी सुचणार नाही जशी मी लिहिली तशी. पण मी जेव्हा लिहायला लागतो ना, त्या लिहिण्यात ना अजून अजून गोष्टी सुचत जातात की एखादा सीन लिहिला की सीन लिहिताना जाणवतं की अरे इथं हे घेऊ शकतो आपण, अरे इथं तो एक नवीन अँगल ऍड करू शकतो, किंवा अरे हे कॅरेक्टर आपल्याला अजून थोडस डीप मध्ये दाखवायचं आहे तर त्याच्या कॅरेक्टर ट्रेट्स आपण अशा दाखवू शकतो. तर अशा ह्याच्यातनं ते सुचतं, म्हणजे लिहिताना सुचतं असंही आहे. म्हणजे सुचणं ही प्रक्रिया ही कुठेतरी लिखाणाशी पण जोडलेली आहे की कीबोर्डवर जेव्हा तुम्ही बराबर टाईप करायला लागता तेव्हाही तुम्हाला सुचतं. आणि म्हणजे ते दर वेळेला रायटिंग हे फक्त क्राफ्टिंग हेच स्किल असतं असं नाही, तर ते इंट्युशन किंवा आपण म्हणू ते सुचवण्याची जी क्रिया आहे ना ती कमाल असते.
पण जसं एक लेख लिहिणं गोष्ट वेगळी आहे आणि एवढी मोठी कादंबरी लिहिणं गोष्ट वेगळी आहे, तर ही प्रक्रिया कशी असते? म्हणजे तू आता जसं म्हणलंस की लिहायला लागला की सुचायला लागतं, म्हणजे मग आता तर आणि हे एपिसोडिक फॉर्म मध्ये होतं, तर पहिला एपिसोड लिहायला घेतलं की असं होतं का की मध्येच दुसरं काहीतरी सुचलं, किंवा चौथा एपिसोड लिहिताना असं वाटतं का अरे हे पहिल्या एपिसोड मध्ये यायला पाहिजे होतं? तर ही प्रक्रिया कशी असते, म्हणजे ड्राफ्ट कसा बनतो किंवा कुठल्या प्रकारे लेखन प्रक्रिया होते याची?
बरोबर बरोबर. मला वाटतं की तू म्हणलास असं होतं असं की पहिला एपिसोड लिहिल्यावर तुला चौथ्या सूच पाठवू शकतो की अरे हे जरा थोडं अजून इम्प्रोवाइज आपल्याला करता येईल पहिल्या एपिसोड मध्ये लिहिले ते, किंवा पहिल्या एपिसोड मध्ये असा काहीतरी धागा सोडला तर त्याचा उपयोग आपल्याला 7व्या 8व्या एपिसोड मध्ये करता येऊ शकतो निश्चितच. सो त्याच्यासाठीच दरवेळेला इन्स्टिंक्टवर लिहिण्यापेक्षा एक प्लॅन करून लिहिणं, म्हणजे असं म्हटलं जातं की प्लॅनिंगनी कुठलीही गोष्ट करणं हे खूप चांगलं असतं, कारण प्लॅनिंग एक वेळ फसलं ना तरी काहीतरी प्लॅन तरी असो तुझ्याकडे. सो तसंच आहे लिखाणाच्या बाबतीत. मी तुला म्हणलं तसं की पायलट एपिसोड लिहिल्यावर किंवा लिहितानाही सिरियल किलर असो पहिली माझी कादंबरी सिरीज किंवा आता जे मी सध्या लिहित असेल समजा एखादा नवीन प्रोजेक्ट तर त्याच्याही, तर साधारण डोक्यात स्ट्रक्चर तयार असतं की सुरुवात मध्य आणि शेवट, साधारण स्टोरी कशी जाईल तुझी हे सुरुवात आणि शेवट लेखक म्हणून तुझ्या डोक्यात कन्फर्म पाहिजे की बॉस मला इथनं गोष्टीची सुरुवात अशी असणार आहे आणि ती शेवट कुठेतरी इथं जाऊन थांबणार आहे. ती लिहिताना कदाचित त्याचं जे मनात आधी ठरवलेलं असेल त्याच्यापेक्षा तरी वेगळं होईल. आणि स्टोरी टेलचा मला विशेष हेच वाटतं की ते लेखकांना त्या स्ट्रक्चरनी विचार करायला शिकवतात, स्ट्रक्चरनी म्हणण्यापेक्षा त्या माइंडसेटनी. म्हणजे आता आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे लेखक बघतो की जे कमाल सिरीज त्यांनी लिहिलेल्या असतात त्याचं वाटतं की अरे तू म्हणलास असं की अरे खरंच एवढं कसं काय सुचू शकतं किंवा एवढं कॉम्प्लेक्स कसं काय कोणी लिहू शकतो. किंवा गेम ऑफ थ्रोन्स किंवा अशा ज्या सिरीज आहेत की ज्याचे असंख्य सीझन्स आहेत, 7-7, 8-8 सीझन्स आहेत त्यांचे, तर त्याच्यात तेच आहे की ते प्लॅनिंगला खूप महत्व देतात. आणि मला वाटतं की आपण थोडं मराठी लेखक त्याच्यात थोडे कमी पडतो, तर ते प्लॅनिंगनी जर जास्त आपण करू शकलो. म्हणजे स्टोरी टेलमध्ये आता मी बघतोय तर त्या तुमच्याकडे पायलट एपिसोड लिहिताना किंवा लिहिल्यावर तुम्ही एपिसोड ब्रेकडाऊन द्यायचं असतं, म्हणजे 10 एपिसोड आहेत तुमचे समजा सिरीज मध्ये, तर प्रत्येक एपिसोड मध्ये काय घडणार आहे साधारण, तर हे तुम्ही आणि त्याच्या आधी एक सिनोप्सिस द्यायचं असतं तुझ्या डोक्यात पहिल्यांदा जेव्हा कुठली कॉन्सेप्ट येते की बॉस याची शॉर्ट स्टोरी होऊ शकते किंवा याची क्राईम काय सिरीज होऊ शकते, तर असं तुझ्या डोक्यात असेल तर ते तुला आधी एक पिच डॉक्युमेंट सारखं सबमिट करायला लागतं सिनोप्सिस. सो ते वाचून त्यांना जर ते अपील झालं अप्रूव्ह झालं तर मग हे पुढची जी प्रोसेस आहे एपिसोड ब्रेकडाऊन. सो एपिसोड ब्रेकडाऊन मध्ये लेखक म्हणून तुम्ही अजून क्लिअर होता की मला कुठली गोष्ट कशी न्यायची पुढे, हे तुला आधी माहिती असलं की तुझंही थोडं टेन्शन बर्डन कमी होतं आणि मग तू सगळा फोकस लिखाणावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो.
बरोबर,
असं ते थोडं मेथोडॉलॉजिकली जायला लागतं आणि ते जावं असं मला वाटतं. म्हणजे सिरियल किलर मी ते लिहिलं ते इन्स्टिंक्टवर होतं, म्हणजे मला सुचलो आणि तसं मी बराबर लिहित गेलो, पण दरवेळेला तो फॉर्म्युला वर्कआउट होईलच असं नाही. सो त्याच्यामुळे त्याच्या जोडीला असं प्लॅनिंग असणं हे कधी चांगलं.
पण ह्या प्लॅनिंगनी करत असतानाही चुका होतात का, किंवा मध्ये असं होतं का की सुचतच नाहीये काही आणि बंद पडलं डोकं, किंवा असं फ्रस्ट्रेशन येतं का मध्येच कुठेतरी की अरे काय कुठे चालली आहे गोष्ट?
होतं असं, म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ द गेम आपण म्हणू, की ते कोणालाच चुकण्यासारखं नाही. मी लेखक म्हणल्यावर ते एक प्रकारचं बाळणपणच म्हणू आपण असं आहे की ते अस्तित्वातच नाहीये, ते तुम्हाला तुमच्यातनं निर्माण करायचंय. सो आहे ते होतं असं, म्हणजे रायटर्स ब्लॉक ज्याला आपण म्हणतो तसा असतो का असतो, आणि तो प्रत्येक लेखकाला किती तो मोठा असो किंवा मायनर का काय म्हणून बिगिनर असो सगळ्यांना ते जाणवतं, ते कोणाला चुकलेलं नाहीये. सो मलाही असं होतं निश्चित, किंवा एखादी गोष्ट परत लिहायला लावू शकते. रिराईट हा आपण त्यातला भाग आहे असं आपण म्हणूया. म्हणजे त्याच्यामुळे आपला बऱ्याचदा असा होतं की मी लिहिलंय ना आणि मला जर ते आवडलंय ना तर ते भारी झालंय, हे आपली पहिली रिएक्शन असते की अरे असलं सुचलंय ना, असलं भारी लिहिलंय ना मी. पण ते कधी कधी आपण असं म्हणू की नसतं खरं, म्हणजे त्यावेळेला तुमची बदलाची तयारी पाहिजे. म्हणजे जर तुम्ही मोल्ड होऊ शकलात, नॉट नेसेसरी फक्त रायटिंग मध्ये, कुठल्याही प्रोफेशन मध्ये असा, की तुम्ही समोरच्याचं ऐकून त्यानुसार जर ते तुम्हाला पटलं, आर्ग्युमेंट करायला निश्चित भाव असतो की तू हे म्हणतोय पण मला असं वाटतंय, तर पण जर ते तुम्हाला पटलं तर ते बदल करण्याची पण लेखक म्हणून तयारी पाहिजे. सो दोन्ही गोष्टी. आणि ब्लॉग बद्दल मला एक चांगलं सांगायला आवडेल की सिरियल किलर जेव्हा मी लिहायला लागलो, 5 एपिसोड लिहून झालेले आणि मी कम्प्लीट तुम्हाला असं ब्लॉग झालो की मला सुचेच ना पुढे कसं जायचं, आता काय करायचं म्हणजे. आणि त्याच्यानंतर योगायोगाने तेव्हाच आम्ही कर्नाटकात जाणार होतो ट्रीपला, फॅमिली ट्रीप होती, मित्र होते काही. सो मी 8 दिवस त्या ट्रीपला गेलो, पुढच्या 8 दिवस मी परत काहीही केलं नाही, असं साधारण 3-1 आठवडे मी काहीच केलं नाही त्यानंतर. आणि मग परत मी लिहायला लागलो. सो त्याचा ताण नाही घेतला पाहिजे अननेसेसरी, की नाही सुचते आता मी काय करू, मी स्ट्रक झालोय. ते सारखं घोळत राहण्यापेक्षा काहीतरी हॉबीज पाहिजे त्याला, त्याच्यावरही आपण बोलूच की रायटिंग किंवा अशी कोणतीही कला जोपासताना त्याला उपयोगी पडतील अशा तुम्हाला काही हॉबीज असल्या तर त्याचा निश्चित फायदा होतो तुम्हाला.
ओके. पण मग तू जसं म्हटलंस की परत लिहायची तयारी हवी, पण एक 6,000 शब्दांचा एपिसोड लिहिला, त्याच्यानंतर परत समजा एडिटरनी सांगितलं की नाही हे बरोबर नाही परत लिही, तर ते एवढं सगळं परत लिहिण्यासाठी इन्स्पिरेशन कुठून येतं?
ते खरं आहे ते, आणि चिडचिड होते. पण ते म्हणतात की जर तुम्ही तुमचं आवडीचं काम करत असाल ना तर तुम्हाला किती एफर्ट्स घ्यायला लागले तरी त्याचं नाही वाटत काही, असं होतं एका पॉईंट. रिराईट म्हणजे असं नाही होत की अरे तू काहीच एकही शब्द आवडला नाही तू सगळे 6 शब्द परत लिही, असं होत नाही त्यात. बरेच असं होतं की काही सीन्सवर काही चर्चा असते की बाबा या सीनचा सिक्वेन्स असा नकोय, किंवा याचा जरा हा जरा खूपच डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे, त्यांनी जरा स्टोरी स्लो होती असं वाटतंय, हा थोडा आपण अजून कॉम्पॅक्ट करू शकतो का, अशा चर्चा असतात. आणि मी तुला तेच म्हटलं की एपिसोड ब्रेकडाऊन आणि सिनॉप्सिस सबमिट करण्याचा फायदा तो असतो की एडिटर किंवा पब्लिशरला आधी हे माहिती असतं की ही स्टोरी अशी जाणार आहे. सो ते तेव्हाच बदल असत तुला की एपिसोड पहिला चांगला वाटतोय मला पण दुसरा असा नको करायला, हे जेव्हा प्लॅनिंग स्टेजला ठरतं ना तेव्हा तुझे एफर्ट्सही. असं नाही होत की मी 10 एपिसोड लिहितो आधी, मी ते सबमिट करतो आणि मग ते म्हणणार की अरे नाही दुसरा गणल्यासारखा वाटतोय, चौथा परत काहीतरी भरकटलाय, ते तू 2 एपिसोड परत लिही, असं शक्य होत नाही. त्यामुळे ते प्लॅनिंगला निश्चित महत्व आहे असं आपण म्हणूया.
बरोबर. पण आता हे स्टोरी टेल वगैरे सारख्या प्लॅटफॉर्मवर काम तू करतोयस म्हणून ठीक आहे, पण कोणी सेल्फ पब्लिश करणार असेल एखादा व्यक्ती पुस्तक किंवा कादंबरी, पण त्यांनी पण असं प्लॅनिंग करून करायला पाहिजे.
निश्चित निश्चित, प्लॅनिंग हे महत्वाचं आहे मला असं वाटतंय. म्हणजे ज्याच्यावर माझाही विश्वास नव्हता, आय एम नॉट अ गुड प्लॅनर आपण म्हणून, पण मी आता गेली 2-1 वर्ष जे फिक्शन रायटिंग मध्ये आहे तर मी जे एक्सप्लोअर करतोय की हे क्षेत्र कसं आहे, मी काही प्रतिथयश लेखकांच्या मुलाखती मी बघतो किंवा त्यातनं मला काही नवीन गोष्टी कळत आहेत. मी आता रिसेंटली स्क्रिव्हिनर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे आणि खूप चांगलं आहे सगळ्या लेखकांची, म्हणजे तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये लिहित असाल तर स्क्रिव्हिनर तुम्ही नक्की ट्राय करा. मी सध्या ते फ्री ट्रायल स्क्रिव्हिनर
ओके,
तर त्याची मी आता ते मॅकला आणि विंडोजला दोन्हीला त्याचा आहे, थोडस कॉस्टली आहे पण चांगलं आहे ते. मी एकदा तुम्ही घेतलं की त्यात हे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्येक एपिसोड वाईज तुम्ही त्याचं ब्रेकडाऊन करू शकता, काही नोट्स किंवा रिसर्चच तुमचा त्या प्रोजेक्टशी रिलेटेड आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र ठेवून तुम्हाला पाहिजे तेव्हा रेफर करून तुम्ही तसा प्रोजेक्ट पुढे डेव्हलप करू शकता. अशी काही चांगली सॉफ्टवेअर आज मदतीला आहेत आपल्या. सो याचा नक्की त्यामुळे आपण उपयोग केला पाहिजे. हे नुसतं असं म्हणणं की नाही मी तसं काहीच नाही, मला फक्त काय म्हणू मला सुस्तंदी लिहिणार, तर हे एका पॉईंट पर्यंत चांगलं आहे, त्यात काही वाईट नाही. म्हणजे फेसबुक पोस्ट आपण जसं सुस्त तशा लिहितात हे अगदीच चांगलं, किंवा स्वतःपुरतं जेव्हा तुम्ही करता तेव्हा निश्चित ते चांगलं आहे, त्यात काही वाईट नाहीये. पण जर तुम्हाला प्रोफेशनल रायटर म्हणून जर काही धडपड करायची असेल काही प्लॅटफॉर्म, किंवा स्टोरीटेल हा एक प्लॅटफॉर्म झाला, काही दुसऱ्या अजून ओटीटी प्लॅटफॉर्मला असंख्य आहे, तर जर अप्रोच व्हायचा असेल तर या गोष्टी आवश्यक आहेत.
निरंजन, आता एवढे सगळे प्लॅटफॉर्म्स येतात आहेत, म्हणजे स्टोरी टेल आहेत, ऑडिओ बुकच्या इतरही प्लॅटफॉर्म आहेत, किंडल सारखे प्लॅटफॉर्म आहेत, आणि सेल्फ पब्लिशिंग किंवा प्रोडक्शन हे खूप सोपं झालेलं आहे, घरच्या घरी पण करू शकतो. तर तुला काय वाटतं, आता लेखन हे उदरनिर्वाहाचं साधन बनू शकतं का?
निश्चित, म्हणजे काही अगदी काय म्हणू आपण की काही 5-1 वर्षांपूर्वीपर्यंतही हे खूप धाडसाचं विधान होतं की पूर्ण वेळ लेखन एखादा माणूस करून चांगले, आणि तेही मराठीत, तो चांगले पैसे मिळवू शकतो का? आणि तर हा खरंच नाही असं उत्तर होतं त्याचं काही वर्षांपूर्वीपर्यंत. आपण जुने जरी आपले लेखक सगळे बघितले, ती म्हणजे भैरप्पांपासून सगळेच, म्हणजे भालचंद्र नेमाडे सगळ्यांनी त्यांच्या नोकरी बाकी व्याप सांभाळून लिखाण केलं वेळात वेळ काढून. पण आज सुदैवानी अशी स्थिती आहे की पूर्ण वेळ लिखाण करून तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकता, चांगले पैसे मिळवू शकता. लेखक लेखकाचं महत्व आता कळतंय आपण असं असंही म्हणूया. आणि तू म्हणलास तसं तेवढे प्लॅटफॉर्म्सही आज खूप असल्यामुळे तुम्ही चांगलं लिहून आणि सकस लिहून पण चांगले पैसे मिळवू शकता अशी निश्चित स्थिती आहे आज आपण असं म्हणूया. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता आतापर्यंत ऑप्शन्स खूपच मर्यादित होते लिखाणासाठी. म्हणजे एकतर तुम्हाला मुंबईत जाण्यापासून पर्याय नाही, आणि एक फिल्म इंडस्ट्री आहे, आणि सिरियलसाठी लिहिणं आहे, आणि नाटकांचं आता आपण बघतो नाटकांसाठी, हे असे काही ठराविक ऑप्शन्स होते. पण आता ओटीटीमुळे सगळीकडे तर बदलतात असं दिसतंय, आणि ओटीटीपेक्षा पब्लिशिंग इंडस्ट्री पण खूप झपाट्याने बदलते. ओटीटी हा एक ऑप्शन झाला, पब्लिशिंग इंडस्ट्री तू आज म्हणला तसं इतके ऑप्शन्स येतात तुझ्याकडे सेल्फ पब्लिशिंग सारखे, की यातनंही तू चांगलं नवीन प्रयोग करून काही युट्यूब चॅनल सारखे चांगले आज आपण म्हणू की हे आहे
बरोबर,
की त्याच्यावर खूप चांगल्या नवीन आज वेब सिरीज किंवा हे येत आहे आणि त्यासाठी तुम्ही लिखाण करू शकता. सो निश्चित अशी स्थिती आहे आज आपण असं म्हणूया.
ओके, मस्त. मग तू अशा जे लोक आहेत जे विचार करतात की लेखन हे प्रोफेशन म्हणून घ्यायचं, अशा लोकांना तू काय सल्ला देशील?
मी म्हणेन की निश्चित विचार करा, आणि काय म्हणू आपण की खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी खूप आहेत. फक्त नवीन नवीन शिकण्याची तयारी पाहिजे तुम्हाला, सतत बदलांना सामोरं जायची तयारी पाहिजे. आणि मी माझ्या एक्सपिरियन्सवरून असं सांगेन की सुरुवातीला काही वर्ष तरी तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये जॉब करून बघा, आणि त्यातनं तुमचं लिखाण अजून चांगलं होईल असं आहे. कारण एक तो जो एक्सपिरियन्स म्हणतो ना आपण की वर्क एक्सपिरियन्स असला तुम्हाला काही, तर त्यातनं म्हणजे पासआउट झाल्या पूर्ण वेळ लेखक होणंही चांगलंच आहे, म्हणजे असते काही नाहीये. पण त्याच्या आधी काही जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल त्या रिलेटेड क्षेत्रात, म्हणजे समजा तुम्हाला तुमचं लेखन चांगलं आहे आणि तुम्ही कोणाला असिस्ट करताय, किंवा कुठल्या तरी ऍड एजन्सीमध्ये काम करताय, कुठल्या मॅगझिनसाठी काम करताय, कुठल्या पेपरसाठी काम करताय, तर याचा नक्की ऍडेड ऍडव्हान्टेज बेनिफिट तुम्हाला मिळतो असं आपण म्हणूया.
ओके, बरं, मग आपण आता आपल्या पुढच्या राऊंड कडे बघूया. एका वाक्यात उत्तर द्यायचे.
ओके,
एखादं आवडतं पुस्तक जे तू सगळ्यांना सजेस्ट करशील की ते वाचलंच पाहिजे.
एक पुस्तक खरंच आवड आहे.
एक पेक्षा जास्त सांगू शकतोस तू.
आता रिसेंटली मी अल्बर्ट एलिस नावाचं एक पुस्तक वाचलंय, की अल्बर्ट एलिस नावाचे खूप मोठे मानसशास्त्रज्ञ होते, सायकोलॉजिस्ट होते, आणि अमेरिकन आहेत ते, आणि त्यांच्यावर आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे, अंजली जोशी यांनी लिहिली होती. आणि मी आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच वाचली, म्हणजे माझा ओंकार नावाचा एक मित्र आहे, त्यांनी मला खूप हायली रेकमेंड केलेली. सो आत्ताच्या लॉकडाऊनच्या आणि या सगळ्या काळात आपण सगळेच कुठेतरी एक डाऊन आहोत इमोशनली म्हणू आपण, की या सगळ्या ज्या चॅलेंजेसमुळे, तर या ह्याच्यात हे नक्की वाचव, म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती संकट येऊ शकतात आणि तो त्याच्यावर मात करून किती यशस्वी किंवा मोठा होऊ शकतो, याची एक खूप सुंदर गोष्ट मी अल्बर्ट एलिस नावाच्या पुस्तकात आहे. सो ते नक्की वाचा. बाकी मी भैरप्पांचा खूप मोठा फॅन आहे, एस एल भैरप्पांचा, त्यांच्या मी सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या कादंबऱ्या वाचलेल्या आहेत. आणि त्यांचं वंशवृक्ष नावाची माझी खूप आवडती कादंबरी आहे. पर्व खूप आवडतो मला, ते महाभारतावर आहे. बाकी मारिओ पुझोंचं गॉडफादर हे माझ्यासाठी अगदी बायबल असल्यासारखं आहे. गॉडफादर नक्की वाचा आणि ते वाचून त्याच्यावरच्या ज्या फिल्म त्याही बघा.
हो तुझी लेखक म्हणून किंवा माणूस म्हणून एखादी दैनंदिन सवय ज्याच्यामुळे तुला खूप फायदा झालाय.
मला असं वाटतं मला सायकलिंगचा खूप फायदा झाला. म्हणजे मग मध्ये म्हटलो तुला आता हॉबीज अशा पाहिजेत की ज्याचा तुम्हाला फायदा होईल तुमच्या कलेमध्ये, तर त्यात मला सायकलिंगचा प्रचंड फायदा झालाय. म्हणजे सायकलिंग करताना जे सॉलिट्यूड म्हणतो ना आपण, आपल्याला स्पेस पाहिजे असतो, आपण एकटेच जात असतो, सो त्याच्यात त्या पॅडलिंग बरोबर तुमचा विचारचे चक्र खूप वाढतात. आणि त्यांनी एक तर त्या पॉझिटिव्हिटी पण खूप मिळते एक्सरसाइज केल्यामुळे, आणि तेव्हा जे सुस्त ना ते खूप भन्नाट असतं. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की सायकलिंगचा मला खूप फायदा झालाय. त्याच्यासाठी मी स्विमिंगही करायचो. सो स्विमिंग, सायकलिंग, रनिंग हे तीन एक सर्व काय म्हणून बेस्ट सगळ्यांना व्यायाम प्रकार आहेत. सो या तीन पैकी जर शक्य असेल तर एक निश्चित तुम्ही सुरू करायला पाहिजे.
ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे किंवा हे सगळं लिखाण करण्यासाठी इन्स्पिरेशन कुठून मिळतं?
अवघड उत्तर नाही. इन्स्पिरेशन मला वाटतं की ते तुझी लिखाणाची आवड आहे त्यातनंच मिळतं, की सतत काहीतरी नवीन नवीन लिहायचं आहे. म्हणजे आता मी दिवाळी अंकासाठी पण एक लेख दिलेला आहे, लिव्ह इन रिलेशनशिपवर लिहिला आहे तो मी. सो सतत काहीतरी लिहून बघूया, काहीतरी ट्राय करूया. सो मला वाटतं की ती जी तुझा लिखाणाचा किडा आहे म्हणू आपण, तर त्या लिखाणाच्या किड्याला ते इन्स्पिरेशन तिथनं येत असं आपण म्हणूया.
ओके. आणि स्टोरी टेलिंगचं एका वाक्यात महत्व सांगायचं असेल तर काय सांगशील?
स्टोरी टेलिंगचं महत्व म्हणजे तुम्ही लोकांना एका अद्भुत अशा काल्पनिक जगात घेऊन जाऊ शकता तुमच्या सोबत. तुमचं बोट धरून ते तुमच्या सोबत येतात आणि तुमच्या पात्रांशी ते त्यांना त्यांच्या जागी ठेवून ते रिलेट करतात. सो ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जे अस्तित्वातच नाहीये ते जग तुम्ही निर्माण करता आणि लोक तुमच्या सोबत, तुम्ही लेखक म्हणून त्यात इन्व्हॉल्व्ह असता आणि तुमचे लेखक आपले तुमचे वाचक लिस्नर हे तुमच्या सोबत त्यात इन्व्हॉल्व्ह होतात. सो त्या प्रवासामुळे जी नाती तयार होतात ती खूपच प्युअर असतात असं मला वाटतं.
आणि निरंजन एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की उद्या संध्याकाळी समजा तुला 8 वाजता दूरदर्शनवर बोलवलं आणि भाई और बहनो आणि त्याच्यानंतर 130 करोड भारतीयांना काहीतरी तुला पॉझिटिव्ह मेसेज द्यायचा आहे, तू काय सांगशील?
पॉझिटिव्ह तू शब्द वापरलास म्हणून नाही, पण मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याचा मंत्र असा दिसतो की कायम सकारात्मक राहील. म्हणजे परिस्थिती कितीही वाईट येऊ, किती चढउतार येऊ, किती खाचखळगे येऊ, किती धडपड हो, पण मी कायम असाच विचार केला की हे जे काही होतंय ते चांगल्यासाठी होतंय किंवा आता काहीतरी चांगलं होणार आहे. सो ती पॉझिटिव्हिटी, तो सकारात्मक आपण म्हणून आशावाद जो आहे जगण्यातला किंवा सगळ्याच गोष्टींमधला, तो कायम आपण तो ठेवूया आपण मनात जागता आणि त्यातूनच आपण पुढे जाणार आहोत मला असं वाटतं. आणि दुसरं एक मला सांगायला आवडेल की म्हणजे संधी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात वेगवेगळ्या वळणावर टप्प्यांवर, तर त्या संधींना नाही म्हणायला नको. आणि प्रत्येक संधी मधनं यशच मिळेल असं नसतं, अपयश देणारे अनेक संधी असतात, अनेक अनुभव असतात, पण कुठलीही गोष्ट न करून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा करून जमदम फसली तर पश्चाताप करणे एक वेळ ठीक आहे, कारण त्यात काही नाही मिळालं तरी अनुभव निश्चित मिळतो तुम्हाला.
निरंजन तू वेळात वेळ काढून इकडे आलास आणि आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
येस नचिकेत, थँक्यू सो मच. मलाही खूप मजा आली या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर येऊन. थँक्यू सो मच.
निरंजन मेडेकर बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर आपला फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा. दोन्हीही इन्स्पिरेशन कट्टा या नावानेही आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या पाहुण्यासह. तोपर्यंत बाय बाय.